इट्स 93.5 पर रेड एफएम वर 8:37 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्राय तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन मध्ये वारी यात्रा पंढरपुराकडे जाण्याचे लागलेले वेध आणि एकूणच प्रसन्न झालेलं वातावरण काटेवाडीमध्ये एक फार सुंदर सोहळा पाहायला मिळतो. काटेवाडीकरांनी जी पालखी आहे तिचं स्वागत केलं, संत श्री तुकाराम महाराजांची पालखी, त्याचं स्वागत झालं. त्यानंतर धोत्राच्या पायघड्या टाकण्यात आल्या खाली आणि एक फार सुंदर पद्धत आहे तिकडे, ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्यांचं रिंगण केलं जातं आणि मग पालखी पुढं जाते. तो सोहळा इतका सुंदर असतो, म्हणजे मी काही फोटोज बघत होतो त्या एकूण सोहळ्याचे आणि इतकं छान वाटलं. वारे वारे वा, क्या वात आहे. याला म्हणतात आनंद, याला म्हणतात नजारा. आ हा हा हा, सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. आता एकूणच सगळ्यांना जे लागलेले वेध आहेत ते एकादशीचे असणार आहेत आणि त्या दिवशीचा जो माहोल असेल तो अत्यंत सुंदर, परिपूर्ण, पवित्र असा काहीतरी असणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला सुद्धा आढावा घेणं भाग आहे सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर. थोडासा वेळ चार ट्रॅक्स प्ले करतो. एन्जॉय सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते राहो.